हा भगवंताचा प्रतिनिधी असतो, त्याला भगवंता समान आपण आदर दिला पाहिजे, भगवंता समान त्याची आपण पूजा केली पाहिजे. असा आध्यात्मिक गुरु जीवाला ज्ञान प्रदान करतो की ज्या ज्ञानाच्या आधारे जीव भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा पुन्हा आश्रय प्राप्त करू शकतो, त्यासाठी तो पात्र बनतो. भगवंत आणि जीव यांच्यामधला दुवा म्हणजे आध्यात्मिक गुरु आहे. वास्तविक जो प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आहे तो व्यक्तीला परंपरेशी जोडतो. परंपरा अर्थात जी भगवान श्रीकृष्णांपासून सुरू होते. भगवान श्रीकृष्ण हे ज्ञान आपल्या एका योग्य भक्ताला देतात आणि ते ज्ञान तो परंपरेमध्ये ह्या सर्व मनुष्य समाजापर्यंत पोहोचवतो. आणि अशा परंपरेमध्ये जर आपण जोडले गेलो तर मग आपण सुद्धा भगवंतापर्यंत परत जाऊ शकतो, भगवंताविषयीचं जे वास्तविक ज्ञान आहे ते प्राप्त करू शकतो. तर या ठिकाणी सत्यव्रत मुनी म्हणतायत की ज्या ठिकाणी शुद्धता आहे तिथं भेसळ अशुद्धता पण सापडणार. या जगाचा स्वभाव आहे द्वंद्व. एक प्रामाणिक गुरु आहे तर त्या ठिकाणी भोंदू गुरु पण असणार. आणि असे जे गुरु आहेत ते आपल्या शिष्याला भोग करण्याची इच्छा आहे तर ते त्याला भोग करायला सांगतात. आणि पूर्वात या ठिकाणी भाषांतरात म्हटलेलं आहे, मूर्ख शिष्यांचे अज्ञानाच्या अंधकारातील भौतिक जीवन अखंड चालू राहते. आणि त्यामुळे असा चुकीच्या गुरुचा उपदेश घेतल्यामुळे त्याचा काही फायदा होत नाही, तो ह्या जगामध्ये पुन्हा खितपत पडतो. या जगात त्याला पुन्हा वारंवार जन्म घ्यावा लागतो. हे भगवंत तुम्ही मात्र तसे नाहीये असं या ठिकाणी सत्यव्रत मुनी म्हणतायत. तुम्ही मला जे ज्ञान प्राप्त करत आहात ते शाश्वत आहे. आणि जो कोणी व्यक्ती हे ज्ञान प्राप्त करेल तो आपल्या मूळ पदावला प्राप्त होईल. प्रत्येक जीवाचं वैकुंठ लोकामध्ये गोलोकधामामध्ये त्याचं एक पद आहे, त्याचं एक स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपामध्ये तो पुन्हा स्थित होईल. तर वारंवार श्रील प्रभुपाद सांगतायत आपल्याला की हे जे भौतिक जगत आहे हे जीवाला भोग घेण्यासाठी बनवलेलं नाहीये. तर या जगाची निर्मितीच यासाठी केलेली आहे जेणेकरून आपण सर्वजण एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेऊन पुन्हा भगवंताकडे जावं, त्यासाठी ही सुविधा आहे. पण जे अज्ञानी मूर्ख लोक आहेत ते लोक मात्र असा विचार करतात की हे जग केवळ माझ्या उपभोगासाठी बनवलेलं आहे आणि मग त्याचे दुष्परिणाम भविष्यामध्ये त्याला भोगावे लागतात. आज जे काही लॉकडाऊन आहे ते या प्रकृतीच्या शोषणाचे दुष्परिणाम म्हणायला हरकत नाहीये की पृथ्वीचं शोषण, अवकाशाचं शोषण, वृक्ष वेलींचं शोषण, प्राण्यांचं शोषण, मनुष्याचं शोषण. तर यासाठी हे जग बनवलेलं नाही, यासाठी या जगात आपण आलेलो नाहीये. वास्तविक या जगाचा उद्देश निराळा आहे. भगवंतानी हे जे जग बनवलेलं आहे त्या जगाचा मुख्य उद्देश आहे आपण सर्वांनी पुन्हा त्या भगवंताकडे परत जावं, निज पद त्या निज पदाला पुन्हा स्थित व्हावं, त्या निज पदाला पुन्हा प्राप्त व्हावं वैकुंठ लोकामध्ये. यासाठी हे जग बनवलेलं आहे. पण इथं आल्यानंतर आपल्याला त्याचं ज्ञान पण असायला हवं की हे जग काय आहे, कसं आहे. तर हे ज्ञान देण्यासाठी भगवंत बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होतात. आणि त्यापैकी एक भगवंत कधी कधी स्वतः येतात, तर कधी आपला एक प्रतिनिधी पाठवतात, कधी विविध अवतारांच्या रूपामध्ये भोगून देतात. या ठिकाणी जी लीला आहे मत्स्य अवतारांची लीला, हा भगवंताचा लीला अवतार आहे. अंतरंगा शक्तीच्या मार्गदर्शनाखाली भगवंत या ठिकाणी लीला करतायत. भगवान दोन शक्ती आहेत, अंतरंगा शक्ती आणि बहिरंगा शक्ती. बहिरंगा शक्तीमध्ये सार विश्व येतं ज्याच्यामध्ये आपण निवास करतो आहोत. आणि या शक्तीचंही प्रयोजन तेच आहे की आपल्याला हळूहळू हळू भगवत भावनाभेद बनवून भगवंताकडे पुन्हा घेऊन जाणं. आणि अंतरंगा शक्ती ज्या लीला आहेत त्या लीला भगवंत या भौतिक जगामध्ये येऊन त्या लीला साकार करतात, की जेणेकरून आपण त्या लीलांचं चिंतन करू, कीर्तन करू, कथन करू आणि आपण शुद्ध होऊ. इतकी शक्ती त्या लीलांमध्ये आहे. भगवंताने कोणताही रूप घेतलं तरी ते भगवंतच आहेत असं शिल प्रभात म्हणतात. मग ते मत्स्यावतार असू दे, वराह असू दे, नरसिंह इत्यादी कोणतंही रूप असो, किंवा वामन, कृष्ण, बलराम म्हणा, किंवा रामचंद्राचा अवतार आहे, तर हे सारे अवतार एक समान आहेत. त्याच्यामध्ये असा काही भगवंतामध्ये कधी विकार येत नाही. भगवंत मासा बनले म्हणून माशाचा विकार भगवंतामध्ये येत नाही. भगवंत वराह बनले म्हणजे भगवंतांच्या मध्ये वराहाचा विकार येत नाही. या जगामध्ये आपण पाहतो की वराह म्हणजे आपण त्याच्यापासून दूर राहतो, पण तसं भगवंत नाही आहेत. भगवंत जरी वेगवेगळ्या रूपात आले तरी ते भगवंतच आहेत, ते शुद्धच आहेत. त्याच्यामध्ये काही कलमश येत नाही भगवंतामध्ये. आणि फक्त मनुष्य प्राण्यामध्येच नव्हे, या भूतलावर या ब्रह्मांडामध्ये जितक्या काही पेशी आहेत, जीव आहेत, त्या त्या योनींमध्ये भगवंत जाऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी ती ती रूप धारण करतात, त्या त्या लीला करतात. तर या ठिकाणी सत्यव्रत जो राजा आहे याला प्रबुद्ध करण्यासाठी, कारण तो भविष्यातील कल्पामध्ये, पुढील कल्पामध्ये तो मनू बनणार आहे, त्याला सगळं ज्ञान दिलं पाहिजे. त्याला हे सर्व राज्य कसं करायचं ज्ञान असलं पाहिजे. यासाठी भगवंत त्याला ज्ञान देणार आहेत. आणि ज्ञान देण्यासाठी भगवंतांनी हा जो काही सृष्टीचा लॉकडाऊनचा काळ वापरलेला आहे. सृष्टीचा लॉकडाऊन म्हणजे प्रलय, त्यावेळेला सगळं काही पाण्याखाली जातं. हा कल्प आहे, कल्पांतिक प्रलय आहे. ब्रह्माजीच्या संध्या समय होणारा प्रलय आहे. आणि त्या प्रलयाच्या वेळेला रात्रीचे 12 तास स्वर्ग लोकापर्यंत पाणी भरलं जातं. ओम भू भुवस्व स्व लोकापर्यंत पाणी भरलं जातं. वरले 4 लोक फक्त शिल्लक राहतात. तर या स्थितीमध्ये भगवंत म्हणले करायचं काय आता. या स्थितीमध्ये आपण हाही वेळ कामी लावून घेऊ म्हणून भगवंत म्हणाले की मी माशाच्या रूपामध्ये येईन आणि तुझ्याकडे एक नौका येईल. त्या नौकेमध्ये तू, काही ऋषीमुनी जे आहेत ते, जडीबुटी जे काही शास्त्र आहे ते सगळं घेऊन तू बस त्या ठिकाणी. आणि त्या माशाला एक शिंग असेल आणि त्या शिंगाला वासुकी साहाय्याने ती नाव बांधून टाक. आणि जोपर्यंत हा प्रलय संपत नाही तोपर्यंत मी तुम्हाला घेऊन फिरत राहीन आणि तुला मी उपदेश देईन. प्रकाश काय असेल तर जे ऋषीमुनी आहेत त्यांचं जे तेज आहे तोच प्रकाश त्या काळामध्ये असेल. त्यावेळेला लाईट पाणी काय नसेल. आणि या काळामध्ये भगवंतांनी मत्स्यावताराच्या रूपामध्ये या ठिकाणी हे ज्ञान दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात की मी तुम्हाला आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो आहे. आणि जो कोणी तुमच्या ज्ञानाचा वापर करेल तो निश्चितपणे निज पदाला प्राप्त होईल. आणि ही भगवंताची योजना. ह्या जगामध्ये सर्व काही जे बनलेलं आहे ते सर्व काही भगवंतच आहेत. सर्व कारण कारणम, सर्वव्यापी भगवंत. अहम सर्वस्य प्रभो, कृष्ण म्हणतात की माझ्यापासून सगळं काय येतं. तर हे सगळं काय भगवंताने बनवलेलं आहे जेणेकरून आपण पुन्हा त्यांच्याकडे परत जाऊ यासाठीच. तर यासाठी शरणागती महत्वाची आहे की आपण भगवंताच्या एका प्रमाणिक आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे. कारण आज मितीला आपल्याकडे साक्षात भगवंत उपस्थित नाही आहेत, मग आपण कुणाला शरण जायचं. तर त्यासाठी सांगितलेलं आहे की भगवंतांनी ती योजना करून ठेवलेली आहे. तर या ठिकाणी पूर्वीची काही उदाहरणं आपण बघू. प्रत्येक व्यक्तींनी एक प्रमाणिक आध्यात्मिक गुरु स्वीकार केलेला आहे. नारदाने आपले पिता ब्रह्मदेव यांना आपला आध्यात्मिक गुरु स्वीकार केला. व्यासाने नारद मुनींना आपले अध्यात्म गुरु स्वीकार केलेला आहे. आणि अन्य अनेक अवतारामध्ये आपण बघतो लीलांमध्ये की त्या त्या ठिकाणी त्या त्या भक्तांनी भगवंताला किंवा भगवंताच्या प्रतिनिधीला अध्यात्म गुरु स्वीकार केलेला आहे. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला अध्यात्मिक गुरु स्वीकार केलं. हालांकि अर्जुन आणि कृष्ण यांच्यामध्ये मित्रत्वाचा संबंध होता, पण या ठिकाणी अर्जुनाला जेव्हा समजलं की आता मी काही करू शकत नाही, माझी बुद्धी चालत नाही, मी गोंधळून गेलेलो आहे, त्यावेळेला ते मित्रत्वाचा जो संबंध आहे, जो व्यवहार आहे, तो त्याने थांबवला आणि तो म्हणाला की तुम्ही माझे आता गुरु आहात आणि तुम्हाला मार्गदर्शन करा. आणि त्यावेळेला भगवंतांनी त्याला गीतेचा उपदेश केला आणि त्या उपदेशाच्या त्या ज्ञानाच्या आधारे अर्जुन ह्या गोंधळाच्या स्थितीतून पार झाला आणि त्यानं युद्ध केलं. तसाच प्रसंग श्रीमद भागवतामध्येही आपल्याला पाहायला मिळतो. सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना जेव्हा 7 दिवसांमध्ये मृत्यू होईल असा शाप मिळाला तेव्हा त्याने आपला सर्व राजपाट त्याग केला, ते गंगा किनारे आले. आता हा एक महान राजा आहे, भगवंताचा शुद्ध भक्त आहे, ज्याच्या ज्याचं संरक्षण भगवंतांनी मातेच्या गर्भातच केलेलं आहे, अर्थात त्याचा मृत्यूही साधारण असणार नाहीये हे समजून अनेक साऱ्या ब्रह्मांडामधील अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी भगवत भक्त एकत्र आले, जेणेकरून हा असा प्रसंग आहे, मृत्यूचा प्रसंग, की पुन्हा पाहायला मिळणार नाही. त्यामुळे सगळे उपस्थित राहिले. ह्या जगात वेगळा आहे, लोक मेल्यानंतर ह्या जगात येतात, हा हा माणूस गेला चांगला होता म्हणण्यासाठी, पण इथला प्रसंग वेगळा आहे, जाण्याआधी आलेत भेटण्यासाठी, आता जाणार आहेत. बघा असा प्रसंग कधी येणार नाहीये. बऱ्याच वेळेला आपण डॉक्टर सांगतो 4-5 दिवस जाणार ना आता, आणि घरी घेऊन जातो तुम्ही, आपण सगळ्यांना सांगतो या बघून जाओ आता जाणार आहे, पण महिना महिन्यावर जात नाही माणूस. माणूस कंटाळतो, कधी जातो हा, कधी जातो हा. पण या ठिकाणी परीक्षित महाराज फिक्स आहे, 7 दिवसात जाणार. आणि त्यामुळे हे सगळी जमले त्या ठिकाणी पाहण्यासाठी, काय तो प्रसंग असेल, काय होणार या ठिकाणी. आणि जेव्हा त्यांनी काही प्रश्न विचारले तेव्हा भगवत कृपेने त्या ठिकाणी सुखदेव गोस्वामींचं प्राकट्य झालं आणि सुखदेव गोस्वामींना त्यांनी हे प्रश्न विचारले तेव्हा सुखदेव गोस्वामी म्हणाले की मी तुला भगवत कथेचं पान करवेन, जे मी माझ्या पित्यांकडून श्रवण केलेलं आहे आणि तोच जीवनाचा वास्तविक मार्ग आहे, भगवत प्राप्तीचा मार्ग आहे. आणि हा अशा प्रश्नांची पहिले 2 प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचं उत्तर दिल्यानंतर आता सुखदेव गोस्वामी म्हणतायत, सर्वम एतत् च भगवन पृच्छतो मे अनुपूर्वशः तत्वतो यस्य दाहर्तुम प्रपन्नाय महामुने. हे भगवन महामुने, मी जे काय विचारले आहे आणि विचारताना प्रारंभापासून मी जे काही विचारलं असेल त्या संबंधात आपण कृपया माझी जिज्ञासा तृप्त करावी. म्हणजे आता अनेक काही प्रश्न विचारले, पहिले 2 प्रश्न उत्तरानंतर पुन्हा काही प्रश्न विचारलेत आणि या प्रश्नाचं उत्तर विचारताना ते म्हणतायत की हे महामुनी, कृपा करून माझी जिज्ञासा पूर्ण करा. मी जे काय विचारलेलं आहे ते तर सांगाच, पण त्या व्यतिरिक्त माझ्याकडून काही विचार राहून गेलं असेल तेही तुम्ही मला सांगा. मी आपणास पूर्णपणे शरणागत आलेलो आहे. शिष्यस्ते हम साधी मानता प्रपन्न, कि मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि कृपया या संदर्भातील पूर्ण ज्ञान आपण मला प्रदान करावे. कारण जोपर्यंत आपण शरणागती घेत नाही, समर्पित होत नाही, तोपर्यंत ही ज्ञानाची गंगा आपल्याकडे वरून खाली वाहणार नाहीये. तरी तर सुखदेव गोस्वामींकडे त्यांनी शरणागती स्वीकारलेली आहे आणि पुढे ते म्हणतात, अत्त प्रमाणम ही भवान परमेष्टी यथात्मभू अपरे चानु तिष्ठंती पूर्वेशाम पूर्वजय कृतम. हे महर्षी, तुम्ही आदिजीव ब्रह्मदेवांसारखेच आहात. म्हणजे असा का ब्रह्माजी आणि सुखदेव गोस्वामी एक आहेत असा अर्थ आहे कसा? नाही आहे. म्हणजे ते म्हणतायत, जे ज्ञान ब्रह्माजींनी नारदांना दिलेलं आहे तेच ज्ञान नारद मुनींनी व्यासदेवांना दिलेलं आहे आणि तेच ज्ञान व्यासदेवाने तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे काही सांगणार ते ब्रह्मदेवाने जे सांगितले ते सांगणार आणि ब्रह्मदेवाने जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे असे तुम्ही परंपरेमध्ये आहात, त्यामुळे तुम्ही ब्रह्मा समान आहात असं या ठिकाणी म्हणतात. इतर सर्वजण पूर्वीच्या तार्किक तत्वज्ञानाचे निष्कर्ष काढले केवळ त्याचेच रूढीला अनुसरून पालन करतात. पण इतर जे लोक आहेत जे परंपरेमध्ये नाही आहेत ते काय तर्क करतात, षट संदर्भ रूढीला अनुसरून जे संदर्भ आहेत त्याच्यामध्ये गौतम, कणाद, जैमिनी, कपिल, अष्टावक्र, पतंजली हे जे षट संदर्भ आहेत या प्रत्येक मुनींनी या ऋषींनी आपला एक संदर्भ मांडलेला आहे, तर्क मांडलेला आहे. ही सृष्टी निर्माण कशी झाली, याचं कारण काय आहे, याचं मूळ स्रोत काय आहे, असं कणा म्हणजे कणापासून अणुपासून सृष्टी आली हा त्यांचा सिद्धांत आहे. तर ह्या प्रत्येकाचा एक सिद्धांत आहे असा, आणि हा सिद्धांत पूर्ण नाही आहे. पण ज्यांना ह्या परंपरेविषयीचं ज्ञान नाही आहे, जी भागवत परंपरा आहे जी ब्रह्माजींनी आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेली आहे, ते लोक अशा सर्व परंपरेचा आधार घेऊन तर्क करतात आणि त्याच्यावर ते विचार करतात आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात, पण ते सगळेच असफल ठरतात. का? कारण तो सिद्धांत पूर्ण नाही आहे. आणि आता या ठिकाणी ते ग्वाही देत आहेत, तुम्हाला वाटत असेल कदाचित, कारण समोरचा व्यक्ती ज्ञान कधी देतो पूर्णपणे, जेव्हा पाहतो की ऐकणारा व्यक्ती जो आहे तो पूर्णपणे समर्पित आहे आणि त्याच्यामध्ये ती जिज्ञासा आहे. तर ही ग्वाही देण्यासाठी या ठिकाणी शुकदेव गोस्वामींना परीक्षित महाराज म्हणतात, नमे आसव परायंती ब्रह्मन अशन आदमी पिबंतो अच्युत पीयूषम तद वाक्याब्दी विनिसृतम. की हे शुकदेव गोस्वामी, तुम्हाला कदा असं वाटेल की मी थकलो असेन आता आणि मला भूक लागली असेल, मला तहान लागली असेल, असा विचार करून तुम्ही झटझट शॉर्टकट मध्ये काही सांगू नका, सगळं सविस्तर सांगा व्यवस्थितपणे. मी जे काय विचारलेलं आहे आणि जे काय मी विचारायचं राहून गेलं माझ्याकडून ते मला तुम्ही सविस्तर सांगा सगळं, कारण मी मला काय भूक लागली नाही, तहान लागलेली नाही आहे, मला मी थकलेलो नाही आहे. कारण मनुष्य शरीर असं आहे की याला ठराविक काळानंतर काहीतरी त्याला सपोर्टिंग द्यावं लागतं, त्याला पाणी द्यावं लागतं, त्याला भोजन द्यावं लागतं, नाश्ता द्यावा लागतो, कारण त्याशिवाय कोळसा टाकल्याशिवाय गाडी इंजिन धूर मारत नाही, तसा हा प्रकार आहे. पण या ठिकाणी शिवदेव म्हणतात की मला परीक्षा म्हणतात की मला त्याची काही चिंता नाही. आता एक प्रसंग असा होता, काही दिवसापूर्वी मी भुकेने आणि तहानेने व्याकुळ होऊन एक चुकीचं कृत्य केलं म्हणून मला हा शाप मिळालेला आहे, पण आज मला या प्रकारे कुठलाही प्रकारचा त्रास होत नाहीये. तर कृपा करून तुम्ही ही जे काही ज्ञान आहे तुम्हाला प्राप्त झालेलं ते तुम्ही मला सांगा आणि मग मी निश्चितपणे हे ज्ञान श्रवण करून भगवंताकडे परत जाऊ शकेन. तर असं हे भागवताचं ज्ञान आहे की भागवत भगवंतानी कृष्ण सुदाम उपगते धर्म ज्ञानादिसह, की भगवान जेव्हा निघून गेले या भगवत जगातून भोज जगातून जाताना धर्म ज्ञान इत्यादी सर्व काही भगवंत निघून गेलं, मात्र भगवंत अत्यंत कृपाळ आहेत. तुम्हाला सर्व जीवांना या अंधकारमय जगामध्ये ह्या कलियुगामध्ये दिशा दाखवण्यासाठी भगवंतांनी श्रीमद भागवत पाठवलेलं आहे. कली ध्वांत उदित आदित्य, अर्थात की या पुराणो अर्को अधुनो उदित, ह्या कलियुगामध्ये हा पुराण म्हणजे श्रीमद भागवत पुराण रूपी अर्क सूर्य प्रकट झालेला आहे. अधुनो ना लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतो ना आपण, लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्याला आधुनिक आधुनिकीकरण म्हणतो आपण, लेटेस्ट म्हणजे आधुनिक म्हणजे आत्ताच आलेलं आहे ना, हे काय लेटेस्ट मॉडेल म्हणतो ना, हा मोबाईल काय लेटेस्ट मॉडेल आहे, तसं आधुनिक म्हणजे जस्ट कृष्ण गेले आणि ह्या ठिकाणी भागवत आलेलं आहे असंच अर्थ आहे. म्हणजे फार वेळ लावला नाही कृष्णाने, ठीक आहे जरा जाऊन आराम करू गोलोकामध्ये नंतर पाठवू, नाही असं कोण लोक जाणार थोडं आपले पळून पाठवून निवांत, असं नाही, लगेच कृष्ण गेले भागवत उपलब्ध आपल्या या ठिकाणी. तर हे जे भागवत आहे हे भागवत याचं जे ज्ञान आहे हे ज्ञान किती महत्वाचं आहे हे स्वतः, आणि या भागवताला जर आपण आपला आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला तर तो व्यक्ती सुद्धा या जगातून बाहेर पार होऊ शकतो. स्वतः सनातन गोस्वामी असे सनातन गोस्वामीचं वाक्य आहे. जे महापुरुषांचे शिष्य आहेत ते सुद्धा म्हणतात की भागवत म्हणजे काय आहे, तर ते म्हणतात की मदेक बंधो, हे भागवत म्हणजे मित्र आहे, की जे मला सदैव दिशा दाखवतं, मला मदत करतं. मतसंगी अर्थात ते माझा साथी आहे, बरोबर माझ्या, सदैव बरोबर आहे माझ्या, ते मला कधी सोडून जाणार नाही, हा त्यांचा भाव आहे भागवता बद्दलचा. मदेक बंधो मतसंगी, मद गुरु मत महाधन, कि ते माझं आध्यात्मिक गुरु पण आहे, की हे मला दिशा दाखवणार आहे. कारण कृष्णापासून अभिन्न आहे, कृष्ण वंदे जगत गुरु, कृष्ण वास्तव सगळ्याचे गुरु आहेत. पण आज आपल्याकडे समोर नाहीत कृष्ण, पण तेच कृष्ण भागवताच्या रूपात आहेत, आणि त्यांचाही आपण त्या ह्या भागवताद्वारे पण शिक्षा प्राप्त करू शकतो. आणि हे भागवत आहे तरी काय, हे भागवत म्हणजे साऱ्या भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या भक्तांच्या संबंधित सर्व ज्ञान या भागवतामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भक्त आणि भगवंतामध्ये जो संबंध आहे आणि कशाप्रकारे भक्त भगवंताशी व्यवहार करतो, भगवंत भक्त भक्ताशी व्यवहार करतात, आणि भक्तासाठी काही करायला भगवंत तयार आहेत, आणि भगवंतासाठी भक्त प्राण द्यायला तयार आहे, अशा सगळ्या अनेक सुंदर कथा या भागवतामध्ये उपलब्ध आहेत. महाधन म्हणजे याच्यापेक्षा दुसरं कुठलं धन माझ्याकडे नाही आहे, की हे माझं सगळ्यात मोठं माझी संपत्ती आहे. मत निस्तारक, माझा उद्धार करणार आहे भागवत हे सनातन गोस्वामी म्हणतात. मदभाग्य, कि माझं सौभाग्य आहे की माझ्याकडे भागवत आहे, कि मी भागवत संपर्कात आहे. आणि महानंद नमोस्तुते, आणि या भागवतामुळे मला वास्तविक आनंद प्राप्त होतो आहे, आणि म्हणून या भागवताला मी नमस्कार करतो. तर असं हे जे भागवत आहे, हे भागवत का आपण आपल्याला संगी बनवलं पाहिजे, त्याच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे, आणि एका प्रमाणे गुरुच्या मार्गदर्शनाखाली याचं अध्ययन करून आपण भगवंताप्रती आसक्त किंवा भगवंताप्रती प्रेम जागृत करू शकतो. तर परश महाराज या ठिकाणी सुखदेव गोस्वामींना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणतायत की एतत वेदितुम इच्छामि तत्त्वं तत्वविदावर हरेर अद्भुत वीर्यस्य कथा लोक सुमंगला, की या ज्या कथा आहेत त्या मंगलकारी आहेत, शुभ आहेत. जो कोणी व्यक्ती भागवताच्या कथाचं श्रवण करेल, तर मग तो भक्त असो किंवा नसो, जो अभक्त जरी असला तरी त्याला त्याचा फायदा होणार, तो भगवंताकडे आकर्षित होणार, इतकी शक्ती या कथांमध्ये आहे. तर कृपा करून मी इच्छितो, जाणू इच्छितो की अद्भुत शक्ती धारण करणाऱ्या भगवंताविषयीच्या कथा सर्व ग्रह लोकांमध्ये जीवांसाठी मंगलकारी आहेत, तर त्या मला कथा जाणून घ्यायच्या आहेत, त्या तुम्हाला सांगाव्या. कथयस्व महाभाग यथा अखिल आत्मनी कृष्णे निवेश निसंग मनत्यक्षे कलेवरम. हे महाभाग्यवान सुखदेव गोस्वामी, कृपया भागवताचे कथन सुरू ठेवावे. असं समजू नका की मी आता माझं आयुष्य संपत आलेलं आहे आणि थोडा याला वेळ द्यावा विचार करायला, आराम करायला, काही नाही आहे, ते कथन तुमचं चालू राहू दे, जेणेकरून मी आपले मन परमात्मा भगवान श्रीकृष्णांवर स्थिर करू शकेन. कारण हे भागवत ऐकल्यामुळे माझं मन भगवंताच्या त्या रूपावर स्थिर होईल आणि भौतिक गुणातून पूर्णपणे मुक्त होऊन हे शरीर मी त्यागू शकेन. तर या ठिकाणी परिश्रमाने आधी सगळं काय सोडलेलं आहे, आत्मजाया सुताकारा पशुद्रविण बंधुषु राज्याच्या विकलेनी, हे जे काही पाश होते आसक्ती, हे सगळं सोडलेलं आहे. आत्म म्हणजे शरीराप्रतीचे पाश होते, शरीरा संबंधीचे, जाया म्हणजे पत्नी मुले राज्यपाठ, हे सगळं काय ते सोडून त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता ते म्हणतात की मी म्हणजे शरीर आहे यावरची जी धारणा आहे ती अजून आहे, ती आता गेली पाहिजे माझी. मी सगळं सोडलं शरीरासंबंधी, पण या शरीराला सोडायचंय मला आता, आणि ते तीन गुणांमध्ये बद्ध आहे. तर मृत्यूसमयी त्या शरीराचंही मला काही भान राहू नये, त्याचंही मला चिंतन राहू नये, म्हणून ही तुमची भागवत कथा जी आहे कृष्ण कथा चालू राहू दे, जेणेकरून मी ती कथा ऐकल्यामुळे ह्या शरीराच्या तीन गुणातून बाहेर येऊ शकेन आणि मी भगवंताच्या धामाला परत जाऊ शकेन, भगवान चरणाचा मी प्राप्त करू शकेन. तर पुढे म्हणता येते की का हे मला ऐकायचं आहे, किंवा आपण हे का भागवत कथा ऐकल्या पाहिजे. श्रृणत श्रद्धया नित्यम गुणतश्च स्वचेष्टितम कालेन अतिदीर्घेन भगवान विशते हृदि। श्रृणत श्रद्धया नित्यम, जर नित्य दररोज नित्यम श्रद्धया श्रद्धेनी या भागवत कथेचं आपण श्रवण केलं, गृणतश्च म्हणजे हे स्वीकार करून स्वचेष्टितम गंभीरपणे की भागवत कथा गंभीरपणे स्वीकार करून दररोज नित्य नियमाने आपण भागवत श्रवण करत राहिलो, तर या ठिकाणी ते म्हणतायत कालेन अतिदीर्घेन लवकरच आपल्या हृदयामध्ये भगवंत प्रकट होतात, हृदयात थोड्याच काळात भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात। तर हे भागवताचं महात्म्य आहे, भागवत कथेचं महात्म्य आहे। आणि म्हणून भगवंतानी आपण या कलियुगामध्ये भगवंताला विसरणार आहे गॅरंटेड आहे, 100% नाही 101% म्हणतात लोक। पण जर त्यांना स्मरण करायचं असेल, त्यांचं सदैव आपल्याला चिंतन व्हायचं असेल, तर मात्र आपल्याला भागवताचा संघ घ्यायला पाहिजे। जसं या ठिकाणी सनात गोस्वामी म्हणतात मदेक बंधो मत संगी मत गुरो मत महाधन, हा शब्द सारखा मत 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 वापरलेला आहे, माझे 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 एकदाच हा शब्द वापरलेला आहे, माझे माझे असं वापरलेलं आहे। तर हे जे काही धन आहे, जे भागवत रूपी धन आहे, त्याचा आपण दररोज चयापचय केला वापर केला पाहिजे। प्रविष्ट कर्ण रंध्रेन, तर भगवान कसे प्रकट होणार हृदयामध्ये आणि कसे प्रवेश करणार हृदयामध्ये, कर्ण रंध्रेन कानाच्या रंध्रांमधून ह्या छिद्रांमधून भगवंत हृदयामध्ये प्रवेश। स्वाणा भाव सरोरुहम धुनोती शमलम कृष्ण सलिलेस यथाशरद, कि त्या व्यक्तीच्या हृदयामधलं सर्व कल्मश भगवंत धुऊन काढतात। आणि धुऊन काढल्यानंतर हे हृदय कसं होतं, सलिलम यथा शरद, शरद पौर्णिमेच्या शरद ऋतूमध्ये जसं पाणी सरोवरे नाले डबके किंवा नद्या यामधलं जे पाणी असतं ते अतिशय स्वच्छ निथळ बनून जातं, जसं काही तुम्ही तळातला गाळ बघू शकाल इतकं निथळ बनतं। पावसाळ्यामध्ये जो गाळ गढूळपणा त्या पाण्यामध्ये आलेला असतो तो सारा गढूळपणा ह्या शरद ऋतूमध्ये निघून जातो। तसं अनेक अनेक जन्मांपासून हे हृदय जे मलिन झालेलं आहे, अशुद्ध झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे, ती गढूळता अशुद्धता केवळ भगवान श्रीकृष्णांच्या कथा श्रवण करण्याने या ठिकाणी आपल्यामध्ये प्राप्त होऊ शकते, ती गढूळता निघून जाऊ शकते। तर भगवान श्रीकृष्णांचा ध्वनी अवतार आहे, भगवंतापासून अभिन्न आहे, आणि ध्वनी अवतार असल्यामुळे या ध्वनीचं जर आपण दररोज श्रवण करत राहिलो ऐकत राहिलो तर मग निश्चितपणे आपलं हृदय शुद्ध होईल। धवतात्मा पुरुष कृष्ण पाद मूलम न मुंचती मुक्त सर्व परिक्लेश पांथस्व शरणम यथा। आणि भक्तिपूर्ण सेवेच्या प्रक्रियेने एकदा का आपलं हृदय शुद्ध झालं तर असा विशुद्ध भक्त श्रीकृष्णांच्या चरणकमळांचा कधीही त्याग करीत नाही, तो कधी भगवान चरण सोडून जात नाही, कारण त्याला आता वास्तविक गोष्ट प्राप्त झालेली आहे। आणि ज्याप्रमाणे एखादा त्रासदायक प्रवास करून आल्यानंतर व्यक्ती आपल्या स्वगृही पोचतो तेव्हा तो पूर्ण आनंदी होतो, त्याचप्रमाणे ते चरण कमळ भगवंताचे चरण कमळ त्याला संतोष प्रदान करतात। तर असं हे भागवताविषयीचं जे काही चर्चा आहे आपण चर्चा केली की या ठिकाणी आध्यात्मिक गुरुबद्दल चर्चा चाललेली आहे। तर सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांनी सुखदेव गोस्वामींना आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे आणि ते म्हणाले की कृपा करून तुम्हाला उपदेश द्या, हे ज्ञान प्रदान करा, जेणेकरून मी काय करू शकेन, निश्चितपणे या भवसागराला पार करू शकेन। जो भगवान श्रीकृष्णांचा मुख्य उद्देश आहे, ही सृष्टी भगवंताने बनवलेली आहे की जेणेकरून आपण सारे जीव पुन्हा त्या भगवंताकडे त्यांच्या धामामध्ये परत जाऊ शकू। तर अशा प्रकारे हा जो काही प्रसंग आहे या ठिकाणी की एक आध्यात्मिक गुरुकडे आपण गेलं पाहिजे आणि त्याच्याकडून ज्ञान प्राप्त केलं पाहिजे। तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिन, की गुरुकडे जाऊन सेवा केली पाहिजे, त्याला प्रश्न विचारले पाहिजेत, जिज्ञासा केली पाहिजे, जे काही प्रश्न आपल्याला चर्चेमध्ये काही कळालं नाही तर त्याच्याविषयी पुन्हा विचारणा केली पाहिजे, आणि अशा प्रकारे गुरुच्या सेवेत संलग्न राहून हळूहळू हळू आपण प्रबुद्ध होऊ शकतो आणि एक दिवशी भगवंत आम्हाला परत जाऊ शकतो. कारण एक प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही. डायरेक्ट जाण्यासाठी आपल्याला योग्यता नाही आहे. म्हणून बघा, कोणतीही सेवा करण्याआधी आपण प्रथम आध्यात्मिक गुरुची पूजा करतो आणि मग ती पूजा सुरू होते. वास्तविक ज्या काही पूजा आपण करतो त्या सर्व पूजा आध्यात्मिक गुरुच करत असतात. आपण त्यांना सहाय्य करत असतो आणि या भावनेमध्ये ती पूजा जर केली तर ती पूजा भगवंतापर्यंत पोहोचते. हा अर्चा वेगळ्या पद्धतीचा सिद्धांत आहे की जे काय आपण पूजा, म्हणून आपण सुरुवातीला आल्यानंतर पहिल्यांदा आध्यात्मिक गुरुंना प्रणाम करतो, त्यांना फुलं अर्पण करतो आणि त्यांना प्रार्थना करून मग सेवेला जातो. असं नाही की आपण आलो की डायरेक्ट आपण सेवेला जातो आतमध्ये. आदम प्रथम गुरुला आपण पूजा करून, गुरुंची पूजा करून आपण पुढे जातो. आरती करते वेळी आपण पहिला आरती सुरुवात कुठे होते, आध्यात्म गुरुपासून. त्यांची परमिशन घेऊन परवाने घेतल्या मग आपण पुढे पुढे जातो. म्हणजे वास्तविक आध्यात्मिक गुरु सर्व काय कार्य करतायत आणि त्यांना आपण मदत करतो आहे. तर ही आपली गौडीय वैष्णव सिद्धांत आहे. हा आपण त्या भावनेत आपण राहिलं पाहिजे, त्या भावनेत आपण सेवा केली पाहिजे. तर आज चंदन यात्रा आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी कुठल्याही शुभ कार्य करण्यासाठी तुम्हाला मुहूर्त बघण्याची गरज नाही आहे. लग्न विवाह मुंज वास्तुशांती सोडून या मुहूर्तावर तुम्ही कुठलंही शुभ कार्य करू शकता. म्हणून याला 3.5 मुहूर्त असं म्हटलेलं आहे. पैकी एक मुहूर्त गुढीपाडवा, त्यानंतर आज अक्षय तृतीया, त्यानंतर दसरा आणि दीपावली पाडवा, असे 3.5 मुहूर्त आहेत. तर या दिवशी अनेक लीला घडलेल्या आहेत. दक्षिण भारतामध्ये एक जी आर नरसिंग आहेत. जी आर नरसिंग ना की ज्यांना चंदन लावलं जातं. 365 दिवसापैकी 364 दिवस चंदन लावतात. आज एक दिवस आहे त्याशी चंदन काढता सगळं. आज एक दिवस असतं ते सगळं चंदन काढलं जातं. आज आता दिवस आहे त्याचं दर्शन होतं, मुख्य वगैरे दर्शन होतं. एक दिवस जर चंदन नाही लावलं तर सगळा परिसर जळून जातो. इतके भयंकर उग्र भगवंत आहेत. भयंकर नाहीत, भक्तासाठी ते आनंद आहे. अभक्तांसाठी भयंकर आहेत. प्रल्हादाला कधी भीती वाटलं नाही भगवंताची. तर हे भगवंत इतके, नरसिंहभगवंत इतके उग्र आहेत की त्यांना दररोज चंदन लावावंच लागतं. आणि मात्र एक दिवस भगवंत म्हणले की एक दिवशी मी तुम्हाला दर्शन देईन. आणि आज हे सगळं चंदन काढलं जातं आणि आज लाखोच्या संख्येने लोक दर्शन जातात आणि दर्शन घेतात. कारण आज एक दिवस दर्शन घेण्यासाठीचा. तर बद्री विशाल जे आहेत भगवंत आपले बद्रीनाथमध्ये, त्यांची पूजा आज सुरू होते. मनुष्याची पूजा आजपासून सुरू होते. कारण आज अजून तिकडे बर्फ आहे. जरी आपल्याला इथं ऊन पडलं असलं तरी हिमालयामध्ये त्या वरच्या भागामध्ये अजूनही असं थंड आहे. बर्फ अजून वितळलेला नाही पूर्ण. तर 6 महिन्यामध्ये वर तिकडे देवता लोक पूजा करतात. 6 महिने आपण करतो. तर त्यास आजचा दिवस त्या दिवशी, या दिवशी फार गर्दी असते दर्शनासाठी. तिकडे पहिला दरवाजा उघडतात आणि लोक सांगतात की जो दिवा पुजारी लावून निघून जातो तो आजही त्या दिवशी चालू असतो. जो दिवा पुजारी लावून निघून जातो 6 महिन्यापूर्वी तो दिवा आजपर्यंत असा तेवत असतो. आणि भक्त भगवंत दर्शनासाठी जातात. जसं आपल्याकडे आषाढीला सगळे भक्त चालत 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 पंढरपूर जातात, चालून त्यात दर्शन घेतात, भगवंत सांगा दर्शन देतात, भगवंत झोपी जातात. आणि मग 4 महिने उठतात उत्थान एकादशीला आणि उठल्यानंतर पुन्हा भेटायला भक्त जातात चालत चालत चालत. तसं या ठिकाणी भगवंताचा दर्शन देणार, 6 महिने दर्शन होणार आपल्याला आणि म्हणून सगळे भक्त जातात वर बद्रीशाल भगवंत दर्शन घेण्यासाठी. तसंच आपल्या ह्या परंपरेमध्ये, गौडी वैष्णव परंपरेमध्ये आजचा जो दिवस आहे याच्यामागे फार सुंदर लीला पण झालेली आहे. मी थोडक्यात सांगणार आहे. जे माधवेंद्रपुरी आहेत, माधवेंद्रपुरी हे परमहंस स्तराचे संन्यासी होते, भक्त होते आणि अयाचक वृत्ती त्याने धारण केली होती. म्हणजे काही मागायचं नाही, कोणाकडे काही अपेक्षा करायची नाही, कुणी आणून दिलं तर खायचं, नाहीतर तसंच उपवास ठेवून आपलं भजन करत राहायचं. हा अतिशय उच्च स्तर आहे, आपण हे करू शकत नाही, आपण त्याची नकल करू शकत नाही. आणि असं भजन करत 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 जेव्हा त्या वृंदावनात गोविंदकुंडावर जाऊन ध्यान करत भजन करत बसलेले होते, तर त्या ठिकाणी त्यांना थोडीशी ग्लानी आली. एक मुलगा आला आणि तो म्हणाला की मी तुमच्यासाठी बाबा दूध आणलेलं आहे. तर म्हणजे तुला कोणी सांगितलं की मला दूध हवं आहे किंवा मी काही खाल्लेलं नाही आहे? तर ते म्हणाले की, तो म्हणाला की ते ह्या ज्या काही व्रजवासी स्त्रिया आहेत त्यांनी मला सांगितलं की त्या आपल्या गोविंद कुंडावर एक बाबा येऊन बसलेला आहे, तर त्याला काहीतरी तू खायला नेऊन दे. आणि त्यांनी हे दिलं, मी घेऊन आलेलो आहे. आणि मग तो मटका त्यांनी दिला. म्हणले मी माझ्या गाई चारासाठी निघालेलो आहे, तुमचं दूध पिऊन झालं मटका ठेवून द्या, मी नंतर घेऊन जाईन. आणि तो मटका त्याने दिला आणि कृष्ण जे एका छोट्याच्या ग्वालाच्या रूपात आले निघून गेले. आणि ते दूध प्यायल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये अष्टविकार येऊ लागले, रोमांच उभारवले अंगामध्ये, आणि अशी चव त्याने आतापर्यंत कधी त्याची पाहिली नव्हती. तेव्हा त्यांना समजलं की अरे हे काही सामान्य दूध नाही आहे. आणि त्या आपलं ते भजन करण्यात पुन्हा लागून गेले. पण भजन करता करता त्यांना थोडी तंद्री लागली, तंद्री झोप नव्हे, तंद्री. ग्लानी म्हणजे थकवा, तंद्री म्हणजे काय की काम चाललंय पण ते आपल्या काय कुठल्या कुठल्या तंद्रीत असं म्हणतो ना आपण कधी कधी, तसं तसा तो प्रकार आहे. तंद्री म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी तंद्री लागली ना, आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांना भगवंतांनी दर्शन दिलं आणि त्यांना कळालं की अरे साक्षात कृष्ण मला दूध देण्यासाठी आले, पण मी समजू शकलो, ओळखू शकलो नाही. त्यांना फार पश्चाताप झाला आणि पुन्हा ते आपल्या भजनात लागून गेले. आणि मग त्यावेळेला भगवंतांनी त्यांना त्या स्वप्न दिलं, म्हणाले की मी जवळच एका झाडीमध्ये आहे, मला लपून ठेवले कित्येक वर्षांपासून, मला फार दाह होतोय, मला ते तो घुसमटते आतमध्ये, कोंदल्यासारखं वाटतंय मला, तू बाहेर काढ तिथून आणि मला ह्या गोवर्धनावर स्थापन कर. आणि मग दुसऱ्या सकाळी लगेच त्यांनी गावकऱ्यांना बोलवलं आणि कुऱ्हाडी, त्यानंतर टिकाव, कुदळ, फावडी घेऊन सगळे आले आणि ती झाडे तोडत 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 आत गेले. ती जागा त्यांनी दाखवली, हळुवारपणे विग्रह बाहेर काढले तिथून त्यांनी, आणि अतिशय वाजत गाजत आनंदाने मिरवणूक काढत ते विग्रह त्यांनी गोवर्धन आणले. आणि मग गोवर्धनावर त्यांनी एक त्यांनी आसन बनवलं, आसनावर भगवंताला स्थापन केलं, त्या ठिकाणी त्यांनी छत्र धारण स्थापन केलं भगवंताच्या डोक्यावर. आणि म्हणलं आता भगवंताला आपण अभिषेक करू, तर गोविंदकुंडाचं पाणी घेऊन त्यांनी भरपूर अभिषेक केला भगवंताला, मटकीच्या मटके आणले आणि अभिषेक केला. त्यानंतर नैवेद्य अर्पण केला, असा नैवेद्य की बस एक एक पहिला अन्नकूट झालं तर तेव्हा साऱ्या गावाला आणि जे कोणी त्याला फुल्ल भरून प्रसाद, पोट भरून प्रसाद, तेव्हा प्रत्येक जण म्हणला आज आमचं नाव, उद्या परवा आमचं नाव, तेव्हा आमचं नाव, एक एक गाव पुढे येऊ लागला आणि दररोज अन्नकूट. आणि त्या ठिकाणी काय हा एवढे पैसे द्या आणि आम्ही जेवण बनवतो असा प्रकार नव्हता, सगळं सामान असेल आणून द्यायचे आणि स्वतःच बनवायचे आणि वाटायचे पण, आणि सगळ्यांना नैवेद्य भगवंत अर्पण केला जायचा. तर असं कित्येक दिवस अन्नकूट चाललं. मग त्यानंतर माधुंदपूरनी त्या ठिकाणी काही पुजारी नेमले, त्या पुजाऱ्यांना ट्रेनिंग दिलं की कसं पूजा करायची, काय करायचं, नियम तिथलं नियम बनवले आणि अशा प्रकारची पूजा चालू झाली. पुन्हा एके दिवशी भगवान स्वप्नातले म्हणाले की हे माधुंदपुरी, की इतके वर्ष मी जमिनीखाली झोपून होतो, माझ्या अंगावर माती धूळ सगळी साठलेली होती, मी त्या जमिनीच्या आता दहाण, माझं शरीर दहा शरीरामध्ये आता दहा अजून गेलेला नाही आहे, तर कृपा करून तू काय कर, माझ्यासाठी चंदन घेऊन ये. ते पण कुठलं जगन्नाथपूरला जाऊन चंदन घेऊन यायचं ओरिसामधलं. आता त्यावेळा सनातन गोस्वामी ते म्हणाले नाहीत की देवा आम्ही मीठ मागतो, उद्या स्वीट पीठ मागशील तू, तर ते म्हणले नाहीत की अरे आज देवा चंदन मागताय तुम्ही, उद्या तुम्हाला मला सोनं आणून द्या, कपडे आणून द्या. ते म्हणले नाही, भगवंताची इच्छा आहे मी चंदन आणलं पाहिजे. तर मग ते गेले, सगळं त्या ठिकाणी व्यवस्था लावली, सगळ्यांना सेवेची मॅन, जसं बघा हा प्रकार पहिल्यापासूनच आहे, सर्व्हिस इंचार्जशिप जी आहे ना ती पहिल्यापासून आहे की सेवा लावून जाणं. त्या ठिकाणी त्यांनी सगळ्या सेवा व्यवस्थित लावल्या आणि मग निघाले, कारण त्यांना काय माहित नव्हतं की बाबा चालत चालत जायचं आहे, किती दिवस लागणार, किती दिवस परत यायला लागणार. ते चालत चालत निघाले, वाटेमध्ये एक लीला घडली, खिरचूर गोपनाथ मंदिरात ते आले आणि त्यांना इच्छा झाली की अरे या मंदिरामध्ये की भगवंतासाठी अतिशय सुंदर खीर बनवली जाते आणि तिला नाव आहे अमृत केली, ज्याचा चव अमृत समान आहे, जर मला थोडीशी खायला मिळाली तर मी तशीच खीर गोपी गोपालजीसाठी बनवेन. बघा, अयाचक वृत्ती असलेला व्यक्ती साध भक्त आहे हा, पण याचना काय करतो आहे की मला खायला मिळेल का, असा कसा भाव आला? हा भाव आला फक्त कृष्णासाठी, स्वतःसाठी नाही की अरे इकडं आलोय परत येईन की माहित नाही आणि आपलं खाऊन जाऊ एकदा, म्हणून याचना केली नाही त्यांनी. अयाचक आहेत, पण याचना का केली की अशीच खीर मी गोपालजींसाठी बनवेन. तर हा भाव आपण स्वीकार केला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ, काय एखादी वस्तू चांगली दिसली, एखादी वस्तू पाहिली किंवा एखादा पदार्थ पाहिला, तर आपण पण गोविंदासाठी असं बनवू शकतो का, अशा प्रकारे हे वस्त्र बनवू शकतो का, अशा प्रकारे शृंगार करू शकतो का, अशा प्रकारचे दागिने भगवंत बनवू शकतो का, असा विचार आपण करू शकतो की नाही की बाबा मला पायाला खायला मिळेल का, किंवा मला हे घाटलं तर चांगलं दिसेल का, हा भाव नाही. तर मग पण त्यावेळी त्यांना कळालं की अरे आता तर भोग लागलेला आतमध्ये आणि इकडे मी विचार करतो मला खायला मिळेल का, हे चूक झाली माझी, आणि ते निघून गेले. पण भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत, परमात्मा रूपाने आहेत, त्यांनी जाणलं की याची भावना काय आहे. तर एक मटका चोरून भगवंतांनी ठेवून दिला मागे. पुजाऱ्याला पण कळालं नाही की दररोज 12 मटकी लावतात, 11 कशी आली, एक गेला कुठे? आणि रात्री पुजाऱ्या सोबत भगवंत गेले आणि म्हणाले बघ काय कसली सेवा करतो तू, तुला मटकी किती झाली हे माहित नाही आहे, साफसफाई करा, तुला मागे काय ठेवलं कळत नाही आहे. म्हणजे मागे एक मटका झापून ठेवला मी, घेऊन ये बाहेर, आणि माझा एक भक्त आहे माधवेंद्रपुरी त्याला धुनवून दे. आणि रात्री 12 वाजता पुजारी उठला, आंघोळ केली त्यांनी, जाऊन आल्टर पाहिलं, मटका सापडला, आल्टर साफ केला, मंदिर बंद केलं आणि मटका घेऊन बाहेर पडला. तो कुठे आहेत, कुठे आहे, कोण आहे, कोण आहे माधवेंद्रपुरी? आणि माधवेंद्रपुरी आपले एका मार्केटमध्ये बाजारामध्ये असेच आराम करत पडलेले होते तिथे. तर त्यांना कळालं की अरे हा पुजारी माझंच नाव घेतो आहे. ते म्हणले काय झालं? ते म्हणले गोपीनाथांनी तुमच्यासाठी एक खिरीचा मटका बाजूला काढून ठेवला होता आणि हे म्हटल्यानंतर त्यांना फार आनंद झाला. म्हणजे काय भगवंताची कृपा आहे, असं आपल्या सगळ्या भक्तांना अनुभव येतो ना कधी कधी, कुणी म्हणतात अरे आज थोडा प्रसाद मिळेल का, आणि खरोखर त्याला तुम्ही प्रसाद देतो. म्हणजे असं नसतं की हे भगवंताची काही योजना असते, भगवंत प्रत्येक हृदयाची इच्छा जाणतात आणि हे पण जाणतात की कधी द्यायचं. आज मागितलं पुढच्या वेळेस पण मागितलं देत नाहीत भगवंत, हे आपल्यासाठी आहे ना. तर या ठिकाणी त्यांना दिलं, पण ते म्हणाले हे फारच झालं, आता जर उद्या लोकांना कळालं की माझ्यासाठी भगवंताने चोरी केलेली आहे तर मी फार प्रसिद्ध होईन, त्याच्या इथून निघून गेलं बरं. आणि मग ते निघून गेले जगन्नाथपूरला. जगन्नाथपूरला जाऊन त्यांनी, पण भक्त पोचण्याआधी त्याची प्रसिद्धी आधीच पोचली होती. तर त्यांना लोकांना, तिथल्या लोकांना कळालं की एक असा महान भक्त आहे भगवंताचा की त्याच्यासाठी भगवंतांनी मटका चोरलेला होता, खीर चोरली होती. आणि ते आल्यानंतर मग त्यांना काही भगवंतांनी बघा काम सोपं करून माधव असेच गेले असते तर त्यांना चंदन मिळण्यासाठी फार कष्ट लागले असते. तर भगवंतांनी आधीच पुढे लेटर पाठवून दिलं होतं, माझा एक भक्त येतोय तो इतका महान आहे. आणि ते ऐकूनच सगळ्यां पुढे सगळं तयार झाली होती. म्हणले किती चंदन पाहिजे घेऊन जा, त्याला कापूर पाहिजे घेऊन जा, केसर पाहिजे घेऊन जा. राजा म्हणला हे लेटर पण घेऊन जा बरोबर, वाटेत तुम्हाला कुठेही कुणी अडवणार नाही. एवढंच नव्हे, चार लोक पण बरोबर देतो हे वाहून नेण्यासाठी खांद्यावर, तुम्हाला उचलायची गरज नाही. आणि एवढी सगळी व्यवस्था करून भगवंताने त्यांना पाठवलं तिथं. येताना पुन्हा आले, म्हणले आज आता दर्शन घेऊन जाऊ गोपीनाथांचं. आणि त्या ठिकाणी राहिले रात्री. त्या ठिकाणी भगवंताने त्यांना पुन्हा दृष्टांत दिला, म्हणाले हे सगळं चंदन घेऊन यायची इकडं गरज नाही आहे, एवढं लांब चालत चालत त्याच्यानं तिकडेच उघडा तुम्ही, आणि तिकडे उघडून तुम्ही गोपीनाथांना चंदन अर्पण करा. आणि मग माधवेंद्रपुरींनी काही कामगार लावले तिथं आणि पगार देऊन म्हणले चंदन उघडा तुम्ही, आणि ते चंदन उघडून सगळं चंदन गोपीनाथाच्या अंगाला लावलं त्या ठिकाणी. आणि नंतर मग ते परत आले. तर हा जो काही प्रसंग आहे, त्या प्रसंगाला अनुसरून आपण ही मंदिरामध्ये चंदन लावतो. भक्त घरामध्ये बसून मंदिरात येऊन चंदन उघडतात आणि मग हे चंदन उघडून भगवंताच्या अंगाला लेप लावला जातो. हा वैशाख महिना आहे. वैशाख महिन्यामध्ये उन्हाचा दहा जो असतो अतिशय वाढतो, मराठी त्याला वैशाख वणवा असे म्हणतात. तर या हा जो दहा आहे या दहापासून भगवंताचं रक्षण व्हावं, रक्षण व्हावं, भगवंताला त्रास होऊ नये, हा आपल्याला भगवंताला काही समस्या नाही आहे, ही सेवा केल्यानं आपल्याला फायदा आहे. भगवंताचं शरीर थंड झाल्यानं आपलं आपल्याला सुद्धा गारवा प्राप्त होतो, आपल्याला आनंद प्राप्त होतो. तर या ठिकाणी भगवंताच्या अंगाला आज आपण बघतो या ठिकाणी की संपूर्ण श्री अंगाला भगवंताचे चंदन लावलेलं आहे. हे चंदन उघडून भक्तांनी या ठिकाणी दररोज थोडं थोडं तो उघडून असं बनवलेलं चंदन आज पूर्ण अंगाला चंदन लावलेलं आहे. मग आज भगवंत आपले गौरवर्ण आहेत, भगवंताचा जो सावळा वर्ण दिसत नाही आज गौरवर्ण दिसतोय आज भगवंताचा, है ना. तर या ठिकाणी ही जे चंदन यात्रा आहे ती आजपासून 21 दिवस चालते. 21 दिवस भगवंताला हे चंदन अशा प्रकारे लावलं जातं आणि भगवंताची सेवा केली जाते. तर ही सुरू झाली माधवनपुरींच्या काळापासून की त्यांनी चंदन लावायची सुरुवात केली आणि आपण ही ती माधवनपुरींच्या परंपरेमध्ये आपण आहोत. वृंदावनामध्ये मंदिरामध्ये भगवंताला उन्हाचा त्रास होऊ नये, दाह होऊ नये म्हणून फुल बंगला केला जातो, फुलांचा असं सुंदर सजावट केली जाते. भगवंत गाभाऱ्यातून समोरच्या मंडपामध्ये येतात आणि त्या मंडपामध्ये भगवंताला बसवलं जातं. भगवंताच्या समोर कारंजे उडवले जातात, फवारे उडवले जातात पाण्याचे आणि ते फवारे इतके सुंदर असतात, त्या फवाऱ्यांमध्ये पाण्यामध्ये सुगंधी जल टाकलेलं असतं जेणेकरून त्या पाण्याला सुगंध येईल. आणि हे फवारे उडतात, त्या फवाऱ्यामधून बारीक तुषार उडतात आणि ह्या तुषारामुळे सारं वातावरण थंड होऊन जातं. तर ही वृत्ता आजही वृंदावनात आहे. वृंदावनात फुल बंगला बनवला जातो आणि भगवंतासाठी कारंजे उडवले जातात आणि ह्या कारंजातून सुंदर गारवा, अतिशय छान गारवा भगवंताला प्राप्त होतो. तर ही अशी लीला आहे की ज्या लीलेमध्ये भगवंतांनी ही लीला करून घेतली भक्ताकडून की त्यांना चंदन आणायला लावलं, ते उघडायला लावलं आणि अर्पण करायला लावलं. तर भगवंत आपल्या भक्ताला सदैव आपली कृपा देण्यासाठी सदैव तयार असतात, फक्त आपण त्यासाठी तत्पर असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे की सेवा करण्यासाठी आणि मग त्यावेळेला भगवंत निश्चितपणे आपल्याला ती संधी प्रदान करतात. तर ही अशी माधवनपुरींची लीला आहे. हे गोपालजी जे ज्यांची सेवा माधवनपुरींनी केली ते गोपालजी काही काळ गोवर्धनाच्या वृंदा गोवर्धनावर राहिले आणि त्यानंतर आज हे गोपालजी जे विग्रह आहेत ते श्रीनाथजी नावाने प्रसिद्ध आहेत, जे नाथद्वारामध्ये आपल्याला हे मंदिर आहे त्या ठिकाणी बालरूपामध्ये भगवंत राहत आहेत आणि तिथे त्यांची सेवा अतिशय थाटामाटनं होते. ज्यांना कोणाला सौभाग्य लाभलं तर तुम्ही कधीही तिकडे जाऊ शकता. अतिशय सुंदर मंदिर आहे श्रीनाथजीचं मंदिर आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर भगवंत सेवा चालते. तर अशा प्रकारे हे विग्रहांची सेवा आहे. भगवंत विग्रहाच्या रूपात येतात, भागवताच्या रूपात येतात, आध्यात्मिक गुरुच्या रूपात येतात, भक्ताच्या रूपामध्ये भगवंत येतात, जेणेकरून कुठल्या ना कुठल्या एका संपर्कामध्ये आपण येऊ आणि शुद्ध होऊन पुन्हा भगवंताकडे परत जाऊ. पण आपल्या सर्वांसाठी एकदम सहज शक्य संघ आहे तो म्हणजे भागवताचा संघ आहे की हे कोणी करू शकतं. यासाठी दीक्षा झालीच पाहिजे आणि यासाठी नाव मिळालंच पाहिजे अशी काही गरज नाही आहे. भागवत कोणीही वाचू शकतो आणि भागवत वाचून आपण भगवंताचा संघ घेऊ शकतो आणि संघ घेऊन आपण भगवंताकडे पुन्हा परत जाऊ शकतो. तर या ठिकाणी जो श्लोक आहे, आजचा जो श्लोक आहे त्याच्यात म्हटलंय निज पद की व्यक्ती, हे भगवंता तुमच्याकडून मार्गदर्शन घेऊन व्यक्ती निज पदाला प्राप्त होतो. तर ते निज पद जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, ती प्रत्येकाची अभिलाषा आहे त्या पदाला प्राप्त करणं, तर आपल्याला भागवताचा संघ घेतला पाहिजे, एका प्रमाणिक आध्यात्मगुरूचा आश्रय घेतला पाहिजे आणि भगवंत सेवा केली पाहिजे, तर आपण सुद्धा एक दिवस निश्चित त्या निज पदाला प्राप्त होऊ शकतो. हरे कृष्ण. जय श्री प्रभुपाद की जय.